विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यात आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह आहे. प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडी इथल्या विठ्ठल मंदिरासह ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त सर्वच विठ्ठल मंदिरांना आकर्षक रोषणाई फुलांची सजावट करण्यात आली आहे. विविध संस्थांनी आषाढी एकादशीनिमित्त अभंग भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जगात 566वं स्थान मिळवलं आहे. देशातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दुसरं, राज्यात पहिलं मानांकन मिळालं आहे. यानिमित्तानं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल विद्यापीठामध्ये कौतुक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहभागी घटकांचं अभिनंदन केलं. जगातील पहिल्या 500 विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश व्हावा यासाठी शासनस्तरावर सर्व मदत करण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं. गेल्या 3 महिन्यात 9.5 लाख प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सुरक्षित प्रवास केला आहे. या सेवेतून एसटीला 13.14 कोटी अधिक उत्पन्न मिळालं असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त आहे असं राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागानं म्हटलं आहे. मृगबहरातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यंदा द्राक्ष बागायतदारांचा सहभाग गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. आतापर्यंत 31,366 शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. फळपीक विमा योजनेत डाळिंब पिकासाठी नोंदणी करण्याकरता 14 जुलै आणि सीताफळासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे. शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या बस आणि व्हॅनमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे. वाहनचालक, शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासनानं याबाबतच्या नवीन नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करावी असं परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील 2000 विद्यार्थ्यांना मिसाळ यांच्या हस्ते आज शालेय साहित्याचं विनामूल्य वाटप करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. पुणे शहरात 86 मोठे पूल तर 170 लहान पूल आहेत. त्यापैकी केवळ 38 पुलांचं संरचनात्मक सर्वेक्षण करण्यात आलं आहे आणि 11 पुलांच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे. शहरातील पुलांचं संरचनात्मक सर्वेक्षण करण्यासाठी एका खासगी कंपनीला काम दिलं जाणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळी 15 जून रोजी इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पुण्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी टिकून असल्यानं सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. मात्र बटाट्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, करडई, कांदापात महागले आहेत. फळ बाजारात आवक घटल्यानं डाळिंबाचे भाव वधारले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त फुलांना चांगली मागणी असल्यानं सर्वच फुलांचे भाव वधारले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत कोंढवा इथून 15 लाख रुपयांचे तर बिबेवाडीतून 11 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही भागात गस्त घालत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळपर्यंत 18.35 टीएमसी म्हणजे 63% इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 19% पाणीसाठा होता. खडकवासला धरणातून आतापर्यंत 4.10 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं. कमाल तापमान 27 तर किमान तापमान 22.7 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही शहर परिसरात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा तर घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.